चीनीमंडी.com पॉडकास्ट।
फिलिपीन्समध्ये साखर नियामक प्रशासनाच्या ऑडिटची साखर कारखानदारांची मागणी। फिलिपीन्सच्या साखर उत्पादकांच्या एका समूहानं स्थानिक उद्योगाकडून सामना केल्या जाणाऱ्या आव्हानादरम्यान साखर नियामक प्रशासनाचं ऑडिट करण्याची मागणी केली आहे। साखर उत्पादक संघाच्या परिसंघानं कृषी विभागाकडून साखर नियामक प्रशासनाच्या सध्याच्या संघटनात्मक रचना आणि क्षमता यांच्याबाबत ऑडिट करण्याची मागणी केली आहे। साखर नियामक प्रशासन योग्य काम करत आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी साखर उत्पादक संघाच्या परिसंघानं ऑडिटसाठी आग्रह धरला आहे। परिसंघानं सांगितलं की साखर उद्योगासमोरची सद्यस्थितीतील आव्हानं पाहता वेळोवेळी प्रशासनाच्या प्रभावशीलतेची तपासणी केली गेली पाहिजे, ज्यामुळे साखर नियामक प्रशासनाला उद्योगाच्या चांगल्या सेवेसाठी कोणत्या उपायांची आवश्यकता आहे हे निर्धारित केलं जाऊ शकेल। परिसंघाच्या मतानुसार साखर नियामक प्रशासन वापरकर्त्यांसाठी स्थानिक वाटपातील कमी दूर करण्यासाठी एक मार्ग आखेल।